श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद् भगवत गीता अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय 18वां। गीतेचा हा अंतिम अध्याय आहे। याच्या पूर्वार्धामध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी दिलेली अनेक समाधानकारक उत्तरं आहेत, तर उत्तरार्ध म्हणजे गीतेचा उपसंहार असून त्यामध्ये गीतेच्या अध्ययनामुळे काय लाभ होतो याचं विवेचन केलं आहे। 17व्या अध्यायात आहार, तप, यज्ञ, दान तसंच श्रद्धेचं त्यांच्या प्रकारांसह सम्यक स्वरूप सांगितलं आहे। या संदर्भात त्यागाचं स्वरूप सांगणं, त्याचं विवेचन करणं अद्याप बाकी आहे। मनुष्य जे काही करतो त्याचं कारण कोण आहे, ते सर्व कोण करवित असतो, प्रत्यक्ष भगवान मनुष्याकडून करवून घेत असतो की प्रकृती, अर्थात हा प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित झालेला आहे। या अध्यायात त्यावर पुन्हा प्रकाश टाकलेला आहे। अशाच प्रकारे वर्णव्यवस्थेविषयी चर्चा झालेली होती। सृष्टीमधील त्याच्या स्वरूपाचं विश्लेषण या अध्यायात प्रस्तुत आहे। शेवटी गीतेतून प्राप्त झालेल्या विभूतींवर प्रकाश टाकलेला आहे। मागील अध्यायात अनेक प्रकारच्या विषयांचं विभाजन ऐकून अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं की एवढं सर्व विस्तारानं सांगितलंच, आता आणखी एक गोष्ट माझ्याकरता सम्यक रीत्या सांगाल का? भगवन त्याग आणि संन्यास यांचं स्वरूप त्यांच्या विभागासह स्पष्ट करा। अर्जुन उवाच।
सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन।
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे हृदय सर्वस्वा, हे केशिनिषूदना, संन्यास आणि त्यागाचं यथार्थ स्वरूप मी वेगवेगळं जाणू इच्छितो। अंतर्बाह्य गोष्टींचा पूर्ण त्याग म्हणजे संन्यास होय। इथं संकल्प आणि संस्कारांचंही पूर्णत्व असतं आणि या संन्यासापूर्वी साधनेच्या पूर्तीसाठी आसक्तीचा अधिकाधिक त्यागच करावा लागतो। या ठिकाणी अर्जुन म्हणतो, मला संन्यासाचं तत्व अर्थात स्वरूपही जाणून घेण्याची इच्छा आहे आणि त्यागाचंही स्वरूप मी जाणू इच्छितो। यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान वाच।
काम्यानां कर्मणां न्यासम् सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा।
अर्जुना, काही विद्वानांच्या मते काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात, तर काही पंडितांच्या मते संपूर्ण कर्माच्या फलत्यागाला त्याग असं म्हणतात।
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानस्तपःकर्म न त्याज्यमिति चापरे।
काही विद्वानांच्या मते सर्व प्रकारचं कर्म हे दोषयुक्त असल्यानं ते त्याज्य होय, तर दुसऱ्या विद्वानांच्या मते यज्ञ दान आणि तप यांचा त्याग करणं योग्य नाही, ते त्याज्य नाही. अशा प्रकारे इतरांची मतं सांगितल्यानंतर योगेश्वर श्रीकृष्ण आपलं निश्चित मत देतात.
निश्चयं श्रृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः.
हे अर्जुना, या त्यागासंबंधी माझा निर्णय काय आहे ते आता ऐक. हे पुरुष श्रेष्ठा, हा त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे.
यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणा.
यज्ञ, दान आणि तप ही तीन प्रकारची कर्म त्याज्य नसतात. ही कर्म तर केलीच पाहिजेत, कारण यज्ञ, दान आणि तप हे मानवाला पवित्र करत असतात. श्रीकृष्णांनी चार प्रचलित कर्मांचा इथं उल्लेख केलेला आहे. पहिला काम्य कर्माचा त्याग, दुसरा संपूर्ण कर्मफलाचा त्याग, तिसरा दोषयुक्त असल्यानं सर्व कर्मांचा त्याग, आणि चौथं मत होतं यज्ञ, दान आणि तप त्याज्य नाही, त्यांचा त्याग करणं योग्य नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माझंही असं निश्चित मत आहे की यज्ञ, दान आणि तपरूप क्रिया यांचा त्याग करणं योग्य नाही, ते त्याज्य नाही. यावरून असं सिद्ध होतं की श्रीकृष्णाच्या काळातही विविध मतं प्रचलित होती, म्हणजे त्या काळातही मतमतांतरं होती. आजही तशी स्थिती आहे. तेव्हा या पृथ्वी तलावर कुणी महापुरुष अवतार घेतात किंवा ते इथं येतात, तेव्हा अनेकविध मतमतांतरांमधून ते कल्याणकारक मत काढून समोर ठेवतात. प्रत्येक महापुरुषानं हेच केलं आहे, श्रीकृष्णांनीही हेच केलं. त्यांनी काही कोणता नवीन मार्ग दाखवला नाही, परंतु प्रचलित मतमतांतरामधून यथार्थ असणारा मार्ग दाखवून त्यातील सत्याचं समर्थन करून तो मार्ग स्पष्ट केला.
एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्.
योगेश्वर श्रीकृष्ण ठामपणानं सांगत आहेत की हे अर्जुना, आसक्ती आणि फलाशा यांचा त्याग करून यज्ञ, दान आणि तपरूप कर्म अवश्य केली पाहिजे. हे माझं निर्णायक मत आहे. आता अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात ते त्यागाचं विश्लेषण करताना म्हणतात,
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः.
हे अर्जुन, नियत कर्म, श्रीकृष्णांच्या मते नियत विहित कर्म एकच आहे, ते म्हणजे यज्ञाची प्रक्रिया. या शब्दाचा उपयोग श्रीकृष्णांनी अर्धा वेळा केला आहे. त्या शब्दावर पुन्हा पुन्हा भर देत त्यांनी सांगितलं की साधकांनी नियत कर्म करावं, दुसरं खोटं कर्म करत भरकटत जाऊ नये, म्हणजेच शास्त्रविधींनी निर्धारित असणाऱ्या कर्माचा त्याग करणं उचित नाही. मोहवश होऊन त्याचा त्याग करणं याला तामस त्याग म्हटलं आहे. सांसारिक विषयाच्या आसक्तीमध्ये गुंतून कार्यम कर्माचा म्हणजेच नियत कर्माचा त्याग करणं तामस त्याग होय. असा पुरुष अधः गच्छती किड्या मुंगीप्रमाणे अधम योनीत जातो, कारण त्यानं भजनाच्या उपासनेच्या प्रवृत्तीचा त्याग केलेला असतो. आता पुढं राजस त्यागाविषयी सांगताना ते म्हणतात,
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्यजे सकृत्वा राजसं त्यागम् नैव त्यागफलं लभे.
कर्माला दुःखकारक समजून त्यानं शरीराला क्लेश होतील या भयानं जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. परंतु या राजस त्याग करणाऱ्या व्यक्तीलाही त्यागाच्या फलाची प्राप्ती होत नाही. जो भजन करत नाही आणि काया क्लेश भयात शरीराला क्लेश होतील या भयानं कर्माचा त्याग केला जातो तो त्याग राजसी आहे. अशा त्यागानं साधकाला परमशांती प्राप्त होत नाही.
कार्यमित्येव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः.
हे अर्जुना, शास्त्रविधींनी निर्धारित केलेलं कर्म करणं कर्तव्य आहे असं समजून आसक्ती आणि फलाशा यांचा त्याग करून केलं जातं त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. आणि म्हणून साधकानं नेहमी नित्य कर्म करावं आणि याशिवाय असणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्माचा त्याग करावा. पण हे नित्य कर्म नेहमी करतच राहावं की कधी त्याचाही त्याग करावा? यावर पुढं योगेश्वर म्हणतात,
न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्जते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः.
हे अर्जुना, जो पुरुष अकुशल कर्माचा म्हणजेच अकल्याणकारक कर्माचा द्वेष करत नाही, याचाच अर्थ शास्त्र किंवा नियत कर्म हेच कल्याणकारक कर्म होय, याच्या विरुद्ध जे कर्म असतं ते बंधनकारक असल्यानं अकल्याणकारक असतं, अशा कर्मांचा जो द्वेष करत नाही आणि अकल्याणकारी कर्मात जो आसक्त होत नाही, ज्याला करण्यासाठी काही बाकीही राहिलेलं नसतं, असा त्यागवृत्तीचा मनुष्य संशयरहित ज्ञानवान आणि त्यागी आहे. त्यानं सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो. परंतु परमप्राप्तीच्या बरोबर हा पूर्ण त्याग म्हणजेच संन्यास होय. यापेक्षा दुसरा कोणता सरळ मार्ग आहे का? यावर श्रीकृष्ण म्हणतात,
नहि देहभृता शक्यम् त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते.
देहधारी पुरुषांच्या द्वारा आता जे आपण पाहतो ते केवळ शरीर नव्हे. श्रीकृष्णांच्या मते प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं सत्य, रज आणि तम हे तीन गुण या जीवात्म्याला शरीरात बद्ध करीत असतात. जोपर्यंत हे गुण जीवित आहेत तोपर्यंत तो जीवधारी जिवंत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणानं शरीर परिवर्तित होत राहील. जोपर्यंत देहाचं कारण अस्तित्वात असेल तोपर्यंत ते परिवर्तित होत राहील. संपूर्णपणे कर्माचा त्याग कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळं जो पुरुष कर्माच्या फलाचा त्याग करीत असतो त्यालाच त्यागी म्हटलं जातं. म्हणून जोपर्यंत शरीरामुळं मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्यानं नियत नित्य कर्म करत राहावं आणि त्या कर्मफलाचा मात्र त्याग करावा. फलाची अपेक्षा मुळीच करू नये. जे सकामी असतात त्यांच्या मात्र कर्माचं फल असतं.
अनिष्टमिष्टं मिश्रञ्च त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्.
जे पुरुष सकामी असतात त्यांना मरणोत्तर चांगलं वाईट आणि मिश्र फळ मिळत असतं आणि असं फळ जन्मजन्मांतरापर्यंत मिळत राहतं. परंतु संन्यासीनाम सर्वस्वाचा त्याग केला आहे अशा पूर्ण त्यागी पुरुषांना संन्याशांना कर्मफळ कधीही बाधू शकत नाही. यालाच शुद्ध संन्यास असं म्हणतात. संन्यास म्हणजे परमोत्कृष्ट अवस्था आहे. चांगल्या वाईट कर्माचं फळ तसंच संपूर्ण न्यासकालात म्हणजेच संन्यासकालात त्यांचा अंत कसा होतो हा प्रश्न इथं पूर्ण झाला. आता मनुष्याकडून शुभ अथवा अशुभ कर्म होण्याचं काय कारण आहे.
पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां.
हे महाबाहो, सर्व कर्माच्या सिद्धीला आवश्यक अशी ही पाच कारण सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. ती तू माझ्याकडून चांगल्या प्रकारे समजून घे.
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्.
सांख्य दर्शनात कर्ता हे मन, वेगवेगळी करण साधनं ज्यांच्याद्वारे क्रिया केली जाते. जर शुभ काम पार पाडावयाचं असेल तर विवेक, वैराग्य, क्षम, दम, त्याग, अनवरत चिंतनाची प्रवृत्ती त्या कर्माचं करण असेल. तेच जर अशुभ किंवा नीच प्रकारचं काम असेल तर काम, क्रोध, राग, द्वेष, लोभ इत्यादी त्या कर्माचं करण असेल. म्हणजे या कारणामुळं त्या त्या प्रकारच्या कर्माला मनुष्य प्रेरित होतो. नाना प्रकारच्या हालचाली किंवा व्यापार, अनंत इच्छा, आधार म्हणजेच जी इच्छा पूर्ण करण्यासाठी साधनाची साथ असेल ती इच्छा पूर्ण होत असते. आणि पाचवा हेतू किंवा पाचवं कारण म्हणजे दैव अथवा संस्कार यांचं समर्थन करतात.
शरीरवां मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः
न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः।
मनुष्य मन वाणी अथवा शरीर यांच्या योगाने जे जे विहित म्हणजे शास्त्रानुसार अथवा निषिद्ध कर्म करतो त्याचे हे पाच हेतू आहेत, ही पाच कारण आहेत।
तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः।
ज्याची बुद्धी संस्कार विहीन आहे असा मनुष्य कैवल्य स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मूढ बुद्धीचा पुरुष यथार्थपणे पाहू शकत नाही। या प्रश्नावर श्रीकृष्णांनी दुसऱ्यांदा भर दिलेला आहे। पाचव्या अध्यायात त्यांनी सांगितलं होतं की तो परमेश्वर ना करता आहे ना कर्विता आहे ना क्रियेशी संयोग जोडून देणारा आहे। मग लोकांचं काय म्हणणं असतं? मोहामुळे लोकांची बुद्धी आच्छादलेली असल्यानं ते काहीही म्हणतात बोलू शकतात। इथंही ते म्हणतात कर्माची पाच कारणं असतात। असं असतानाही कैवल्य स्वरूप परमात्म्याला जो कर्ता समजतो तो मूढ बुद्धीचा मनुष्य यथार्थपणे पाहू शकत नाही। अर्थात भगवंत काही करीत नसले तरी अर्जुनासाठी इथं ते ठामपणे उभे आहे। निमित्त मात्रम भव, कर्ता धरता मी आहे, तो निमित्त बनून उभा रहा। मग महापुरुष काय सांगू इच्छितात? वास्तविक भगवंत आणि प्रकृती यांच्यामध्ये एक आकर्षण रेखा आहे। जोपर्यंत साधक प्रकृतीच्या मर्यादेत आहे तोपर्यंत भगवंत काही करीत नाही। साधकाच्या अगदी समीप राहूनही ते द्रष्ट्याच्या स्वरूपात राहतात। अनन्य भावानं इष्टदेवाला पकडल्यानंतर ते हृदयरूपी देशाचे संचालक बनतात। साधक प्रकृतीच्या आकर्षण क्षेत्रातून बाहेर पडून भगवंताच्या क्षेत्रात जातो, म्हणजेच स्वतः संपूर्ण भगवंतमय बनतो। तेव्हा अशा आपल्या प्रेमळ भक्तासाठी त्याच्या मागे भगवंत हे नेहमी ठामपणानं उभे असतात। केवळ अशा भक्तासाठी भगवंत हे करीत असतो आणि म्हणून सदैव भगवंताचं चिंतन करत राहा।
यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमां लोकान् न हन्ति न निबध्यते।
ज्या पुरुषाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसंच ज्याची बुद्धी अलिप्त असते त्यानं जरी या लोकांना ठार मारलं तरी तो मारणारा ठरत नाही आणि कर्मानं बांधलाही जात नाही, बद्धही होत नाही। लोकसंबंधातील लोकसंस्काराचा विलय हाच लोकसंहार आहे। आता त्या नियत किंवा नित्य कर्माची प्रेरणा कशा प्रकारे होते यावर श्रीकृष्ण म्हणतात,
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रहः।
अर्जुना, परिज्ञाता म्हणजे पूर्ण ज्ञानी महापुरुषाकडून ज्ञानम त्याला जाणण्याच्या विधीपासून आणि ज्ञेयम म्हणजे जाणण्यास योग्य वस्तूपासून। खरं म्हणजे श्रीकृष्णांनी यापूर्वीच सांगितलं आहे मीच ज्ञेय आहे आणि मीच जाणण्यास योग्य पदार्थ आहे। कर्म करण्याची प्रेरणा मिळत असते। प्रथम तर कुणी ज्ञाता महापुरुष असावा, त्याच्याकडून ज्ञान जाणण्याची पद्धती प्राप्त झाली असावी, लक्ष्य ज्ञेयावर दृष्टी ठेवावी तेव्हा कर्माची प्रेरणा प्राप्त होते आणि कर्ता म्हणजे मनाची ओढ करण विवेक वैराग्य क्षम दम इत्यादी तसंच कर्माच्या जाणकारीमुळे कर्माचा संग्रह केला जातो कर्म एकत्र व्हायला लागतं माग श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की परमची प्राप्ती झाल्यानंतर त्या पुरुषाला कर्म करण्याचं कसलंच प्रयोजन नसतं कर्म केल्यानं त्याला कसला लाभ होत नाही किंवा कर्म न केल्यानं त्याचं कसलं नुकसान होत नाही परंतु लोकसंग्रहासाठी म्हणजेच मागून येणाऱ्या लोकांच्या हृदयात कल्याणकारी साधनांचा संग्रह व्हावा म्हणून तो कर्म करत असतो कर्ता करण आणि कर्म याद्वारा यांचा संग्रह होत असतो ज्ञान कर्म आणि कर्ता याचे तीन तीन भेद आहेत
ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुण भेदतः प्रोच्यते गुण संख्याने यथावच्छृणुतान्यपि
ज्ञान कर्म आणि कर्ता ही गुणभेदानं तीन प्रकारचे आहेत असं सांख्यशास्त्रात सांगितलं आहे तेही तू चांगल्या प्रकारे ऐक प्रथम ज्ञानाचे प्रकार सांगितले आहेत
सर्वभूतेषु येनैकम् भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तद्ज्ञानं विद्धि सात्विकम्
अर्जुना ज्या ज्ञानानं भिन्न भिन्न असलेल्या भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी आणि अविभक्त भाव पाहिला जातो त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती असते त्याच्याबरोबर गुणांचा अंत होत असतो ही ज्ञानाची परिपक्व अवस्था होय आता राजस ज्ञान म्हणजे काय ते पहा
पृथक्त्वेन तु यज्ञानम् नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम् विद्धि राजसम्
ज्या ज्ञानामुळे सर्व भूतांमध्ये असलेल्या भिन्न प्रकारच्या अनेक भावांना अलग अलग करून चांगलं कोणतं वाईट कोणतं हे चांगल्या प्रकारे जाणलं जातं त्याला राजस ज्ञान म्हणतात राजस गुणांची अशी अवस्था असते तुमचं ज्ञान याच स्तरावरचं आहे आता तामस ज्ञान बघावं
यत्तु कृष्णवदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदारितम्
जे ज्ञान देहाला सर्वस्व समजून त्यातच आसक्त राहतं जे युक्तिरहित म्हणजे जे निरर्थक आहे तसंच परमात्म्याच्या ज्ञानापासून जे परावृत्त करणार आणि जे तुच्छ क्षुद्र आहे त्या ज्ञानाला तामस ज्ञान म्हटलं जातं आता कर्माचे तीन प्रकार बघा
नियतम संगरहितम अराग द्वेषतकृतम अफल प्रेतुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते
जे कर्म नियतम शास्त्रविधींनी निर्धारित आहे संगदोष आणि फळाची अपेक्षा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून राग किंवा द्वेष न करता जे केलं जातं त्या कर्माला सात्विक कर्म असं म्हटलं जातं. नित्य कर्म म्हणजेच आराधना म्हणजेच परमात्म्याचं सतत चिंतन करणं होय. या कर्मामुळं परमात्म्यात प्रवेश प्राप्त होत असतो.
यत्तु कामेप्सु न कर्म ताहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राज समुदारितम्.
जे कर्म परिश्रमपूर्वक केलं जातं फळाची अपेक्षा करणाऱ्या आणि अत्यंत अहंकारी असणाऱ्या पुरुषाकडून जे केलं जातं त्या कर्माला राजस म्हटलं जातं. इथं साधक तेच शास्त्र निर्धारित नित्य कर्म करत असतो परंतु फरक एवढाच की तो साधक फळाची इच्छा करतो आणि तो अभिमानी असतो म्हणून अशा पुरुषाकडून केलेलं कर्म राजस कर्म असतं. आता तामस कर्म पहा.
अनुबन्धं क्षयं हिंसां अनवेक्ष्य च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते.
जे कर्म अंती नष्ट होणारं आहे हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार करता केवळ मोहवश होऊन केलं जातं त्या कर्माला तामस कर्म असं म्हणतात. हे शास्त्रविहित किंवा नित्य नाही हे स्पष्ट आहे. उलट ते भ्रांतीयुक्त आहे. आता कर्त्याचं लक्षण पहा.
मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते.
जो कर्ता अनासक्त आहे निरहंकारी आहे अहंकारानं कटु वचन जो बोलत नाही जो धैर्यवान आणि उत्साही आहे कर्मामध्ये यशापयश आलं तरी हर्ष शोकादी विकारांनी जो युक्त होत नाही म्हणजेच यशापयशानं आपल्या चित्ताची समता ढळू न देता जो कार्यामध्ये सतत प्रवृत्त असतो त्या कर्त्याला सात्विक असं म्हटलं जातं. ही उत्तम साधकाची लक्षणं आहेत. कर्म मात्र तेच आहे ते म्हणजे नित्य कर्म.
रागी कर्म फल प्रेप्सुः लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः.
विषयासक्त कर्मफळाची इच्छा धरणारा लोभी दुसऱ्यांना पीडा देणारा अपवित्र आणि हर्ष तसं शोकानं जो युक्त आहे अशा कर्त्याला राजस म्हटलं गेलं आहे.
अयुक्त प्राकृत स्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते.
जो अस्थिर बुद्धीचा असभ्य अहंकारी कपटी दुसऱ्यांचं कार्य बिघडवणारा खिन्न वृत्तीचा आळशी आणि दीर्घसूत्री आहे अशा तऱ्हेचा कर्ता तामस म्हटला जातो. दीर्घसूत्री म्हणजे आजचं कर्म उद्यावर ढकलणारा. त्याला कर्म करण्याची इच्छा होते पण ते उद्यावर ढकलतो अशा प्रकारचा कर्ता तामस असतो. अशा प्रकारे कर्त्याचं लक्षण पूर्ण झालं. आता योगेश्वर श्रीकृष्णांनी एक नवीन प्रश्न घेतला, बुद्धी धारणा आणि सुखाची लक्षणं.
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श्रृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय.
हे धनंजया, बुद्धी आणि धारणाशक्तीचेही गुणांनुसार होणारे तीन प्रकार मी संपूर्णपणे आणि वेगवेगळे तुला सांगतो, ते आता ऐक.
प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च यावेति बुद्धिस्सा पार्थ सात्विकी.
हे पार्था, प्रवृत्ती निवृत्तीला, कर्तव्य अकर्तव्याला, भय आणि अभयाला, तसंच बंधन आणि मोक्षाला जी बुद्धी यथार्थपणे जाणत असते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी म्हणतात. परमात्मा पथ आणि आवागमन पथ म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग, या दोन मार्गांना चांगल्या प्रकारे जाणणारी बुद्धी सात्विक बुद्धी होय. ज्याप्रमाणे
यया धर्ममधर्मंच कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी.
हे पार्था, ज्या बुद्धीनं मनुष्य धर्म आणि अधर्म तसंच कर्तव्य आणि अकर्तव्य यांना यथार्थपणे जाणत नाही, त्यांच्याविषयी यथार्थ निर्णय घेऊ शकत नाही, ती बुद्धी राजसी बुद्धी आहे. आता तामसी बुद्धीचं स्वरूप पहावं.
अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थतामसी.
जी बुद्धी तमोगुणानं आच्छादलेली आहे, अधर्माला धर्म मानते तसंच संपूर्ण हितांना विपरीत पाहते, त्या बुद्धीला तामसी बुद्धी म्हणतात. इथं 30 ते 32 श्लोकांमध्ये बुद्धीचे तीन प्रकार सांगितले आहेत. पहिली बुद्धी कोणतं कार्य करावं आणि कोणतं करू नये, तसंच कर्तव्य कोणतं आणि अकर्तव्य कोणतं या गोष्टी यथार्थपणे जाणून निर्णय घेते, त्या बुद्धीला सात्विक बुद्धी म्हणतात. जी बुद्धी कर्तव्य आणि अकर्तव्य यांना अस्पष्टपणे जाणते, यथार्थपणे जाणत नाही, त्या बुद्धीला राजसी बुद्धी म्हणतात. तर अधर्माला धर्म समजणारी, नश्वराला शाश्वत तसंच हितकारक गोष्टीला अहितकारक मानणारी म्हणजेच सत्याला विपरीत समजणाऱ्या बुद्धीला तामसी बुद्धी म्हणतात. या प्रकारे बुद्धीचे प्रकार इथं सांगून झाले. आता दुसरा प्रश्न इथं प्रस्तुत केला आहे, तो म्हणजे धृती धारणेचे तीन प्रकार.
धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रिया योगेनाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी।
योगेन हे पार्था, यौगिक प्रक्रिये द्वारा अव्यभिचारिणी म्हणजे योग चिंतनाशिवाय दुसरं कसलं स्फुरण होणं म्हणजे व्यभिचार होय। योगयुक्तत्वामुळं स्थिर अशा अव्यभिचारिणी धारणेमुळं मनुष्य मन प्राण आणि इंद्रिय यांच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालवतो, धारण करतो। ती धारणा सात्विक आहे, अर्थात मन प्राण आणि इंद्रिय यांना इष्ट दिशेला लावणं म्हणजेच सात्विक धारणा होय।
यया तु धर्म कामार्थं धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थराजसी।
ही पार्था, फळाची इच्छा असणारा मनुष्य अति आसक्तीमुळं धारणेच्या द्वारा केवळ धर्म अर्थ आणि कामाला धारण करतो, मोक्षाला नाही। ती धारणा राजसी आहे। या धारणेत पण लक्ष्य तेच आहे, केवळ कामना करणं, त्याच्या मोबदल्यात काहीतरी मागत असतो, हीच राजसी धारणा होय। आता तामसी धारणेची लक्षणं पहा।
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी।
हे पार्था, दुर्बुद्ध मनुष्य ज्याच्या योगानं निद्रा, भय, चिंता, दुःख आणि अभिमान या सर्वांना धारण करतो, ती धारणा तामसी होय। इथं हा प्रश्नही संपला। आता पुढचा प्रश्न आहे सुख।
सुखं त्विदानी त्रिविधम् शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति।
हे अर्जुना, आता सुखाचेही तीन प्रकार माझ्याकडून आई। त्यापैकी ज्या सुखात साधक अभ्यासाच्या योगानं रममाण होतो, म्हणजे चित्ताचा निरोध करून इष्टाच्या ठिकाणी रममाण होतो, आणि ज्या योगानं त्याच्या दुःखाचा खात्रीनं नाश होतो, तसंच
यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तं आत्मबुद्धिप्रसादजम्।
जे सुख सुरुवातीला म्हणजे साधनारंभी विषाप्रमाणे कडू असतं, प्रल्हादाला सुळावर चढवण्यात आलं, मीरेला विषप्राशन करावं लागलं, कबीर म्हणतात सुखिया सब संसार है खाए और सोए, दुखिया दास कबीर है जागे और रोवे, म्हणूनच प्रारंभी ते सुख विषाप्रमाणे भासतं, परंतु परिणामी ते अमृततुल्य असतं, अमृत तत्व देणारं असतं। म्हणून आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादानं उत्पन्न झालेलं सुख सात्विक म्हटलं गेलं आहे। तसंच
य
विषयेन्द्रिय संयोगा यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्।
जे सुख विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होतं ते उपभोग कालात अमृत सदृश परंतु परिणामी ते विषसदृश असतं, कारण ते जन्म मृत्यूचं कारण असतं। त्या सुखाला राजस सुख असं म्हटलं गेलं आहे। तसंच
यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम् तत्तामसमुदारितम्।
जे सुख उपभोग कालात आणि परिणामी आत्म्याला मोह पाडणार असतं, निद्रा या निशा सर्व भूतानां जगाच्या रात्रीत अचेत ठेवणार असतं, आळस आणि प्रमाद यांच्यापासून जे उत्पन्न झालेलं असतं त्याला तामस सुख म्हटलं आहे। आता योगेश्वर श्रीकृष्ण सर्वांच्या मागे लागणाऱ्या गुणांच्या बाबतीत सांगत आहेत।
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तम् यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः।
हे अर्जुना, प्रकृतिजन्य गुणांपासून मुक्त असा प्राणी या पृथ्वीवर स्वर्गामध्ये किंवा देवतांमध्येही आढळणार नाही। म्हणजेच ब्रह्मापासून क्षुद्र कीटकांपर्यंतचे यावन मात्र जगत क्षणभंगूर आहे, जन्म मृत्यूमध्ये झुलणारं आहे। ते तिन्ही गुणांनी युक्त आहे। देवता सुद्धा त्रिगुणांच्या विकारांनी युक्त आहेत, त्याही नश्वर आहेत। इथं बाह्य देवतांचा उल्लेख श्रीकृष्णांनी चौथ्यांदा केला आहे। यापूर्वी सातव्या, नवव्या, सतराव्या आणि अठराव्या अध्यायात देवतांचा उल्लेख आला आहे। त्या सर्वांचा अर्थ एकच आहे की देवता त्रिगुणांनी युक्त आहेत, त्यामुळं देवतांना भजणारे नश्वराची पूजा करत असतात। भागवताच्या तिसऱ्या स्कंधापासून महर्षी शुक्राचार्य तसंच नऊ योगेश्वरांचं प्रसिद्ध आख्यान आहे, ज्यात उपदेश करताना ते म्हणतात की स्त्री पुरुषातील प्रेमासाठी शंकर पार्वतीची, आरोग्यासाठी अश्विनी कुमारांची, विजयासाठी इंद्राची तसंच धनासाठी कुबेराची पूजा करावी। अशा प्रकारे विविध कामनापूर्तीसाठी कुणाकुणाला भजावं हे सांगून शेवटी ते सांगतात की संपूर्ण कामनापूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी एकमात्र नारायणाची पूजा केली पाहिजे। तुलसी मूलही सिंचिये फलई फलई अधाई, तेव्हा सर्व व्यापक परमेश्वराचं स्मरण करावं आणि त्या प्रभूला प्राप्त करण्यासाठी सद्गुरूला शरण जावं आणि निष्कपट भावानं सद्गुरूला प्रश्न करून शंका निरसन करावं आणि सद्गुरूची सेवा करावी हा एकमात्र उपाय आहे। आसुरी आणि दैवी संपदा या अंतःकरणाच्या दोन प्रवृत्ती आहेत। या दैवी संपदा ही परमात्म्याची दिशा दाखवणारी, ईश्वराचं दर्शन घडवून आणणारी प्रवृत्ती आहे, म्हणून या वृत्तीला दैवी असं म्हटलं जातं। परंतु या प्रवृत्तीही शांत होतात, त्यानंतर त्या आत्मतृप्त योग्यानं करण्यासारखं कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही। आता याआधीपासून ज्याची चर्चा सुरू आहे त्या वर्णव्यवस्थेचा प्रश्न पुढे चर्चेला घेतला आहे। वर्ण हा जन्म प्रधान असतो की कर्मानं प्राप्त झालेल्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीचं नाव आहे।
ब्राह्मण क्षत्र क्षत्रिय विशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः।
हे परन्तप, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची त्यांच्या स्वभावजन्य गुणांनुसार विभागणी केली आहे। जर स्वभावात निर्मलता शुद्धता असेल तर त्या व्यक्तीत ध्यान किंवा समाधीची क्षमता असते। जर स्वभावात आळस निद्रा प्रमाद हे गुण असतील तर त्या प्रकारे त्यांचं कर्म असतं। म्हणजे मनुष्य स्वभावात जो गुण कार्यरत असतो, ज्या गुणाचं प्राबल्य असतं, तोच मनुष्याचा वर्ण असतो, तेच त्याचं स्वरूप असतं। अर्धा भाग सात्विक आणि अर्धा भाग राजस यातून क्षत्रिय वर्ण बनतो आणि अर्ध्याहून कमी तामस तसंच विशेष राजसापासून दुसरा वर्ग। या प्रश्नाची चर्चा योगेश्वर श्रीकृष्णानं चौथ्यांदा केली आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये चार वर्णांमधील एक वर्ण जो क्षत्रिय त्याची चर्चा केली होती आणि क्षत्रियासाठी युद्धाहून अधिक कल्याणकारक दुसरा मार्ग नाही। तिसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की जे स्वभावतः दुर्बल आहेत त्यांनीही आपल्या स्वभावानुसार योग्यतेनुसार धर्मामध्ये प्रवृत्त होणं आणि त्या धर्माचं पालन करताना मरण ही परमकल्याणकारक आहे। दुसऱ्यांची नक्कल करणं अनुकरण करणंही भयावह आहे। चौथ्या अध्यायात सांगितलं की चार वर्णांची सृष्टी मीच निर्माण केली, म्हणजेच योगेश्वरांनी स्वतः मनुष्याला चार वर्णात किंवा जातीत विभागलं की काय? यावर ते म्हणतात, नाही, गुणकर्म विभागशः गुणांच्या योग्यतेप्रमाणे कर्माची चार भागात विभागणी केली आहे। जिथं गुण एक माप आहे त्याच्याद्वारा मापून कर्म करण्याच्या क्षमतेला चार वर्गात विभागलं आहे। श्रीकृष्णांच्या शब्दात कर्म एकमात्र अव्यक्त पुरुषाच्या प्राप्तीची क्रिया आहे, ईश्वर प्राप्तीचं आचरण आराधना आहे, जिची सुरुवात फक्त इष्टदेवावरील श्रद्धेनं होते। चिंतनाची पद्धती विशेष आराधना आहे, ज्याविषयी यापूर्वीच सांगितलेलं आहे। या यज्ञार्थ कर्मालाच चार भागात विभागलं आहे। आता आमच्यात कोणते गुण आहेत आणि ते कोणत्या श्रेणीचे आहेत यावर योगेश्वर म्हणतात,
शमो दमस्तपशौचम् क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यम् ब्रह्मकर्म स्वभावजम्।
मनाचं शमन, इंद्रियांचा निग्रह, पवित्रता, मन वाणी आणि शरीरानं इष्टदेवतेची अनुरूप आराधना करणं, क्षमाभाव, मन इंद्रिय आणि शरीराचा सरळ भाव, आस्तिक बुद्धी अर्थात इष्टदेवामध्ये खरी आस्था, ज्ञान म्हणजेच परमेश्वराची ओळख, विज्ञान अर्थात परमात्म्याकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे जागृत असणं तसंच त्यानुसार चालण्याची क्षमता, ही सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत। अर्थात जेव्हा स्वभावात ही योग्यता प्राप्त होते, कर्म प्रवाही होऊन स्वभावात मिसळून जातं, तेव्हा तो ब्राह्मण श्रेणीचा कर्ता आहे असं समज। तसंच
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यम् युद्धे चाप्यपलायनम् दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्।
पराक्रम, ईश्वरी तेजाची प्राप्ती, धैर्य चिंतना दक्षता अर्थात कर्मसु कौशलम, कर्म करण्यात कौशल्य, प्रकृतीच्या संघर्षातून पळून न जाण्याचा स्वभाव, दान अर्थात सर्वस्वाचं समर्पण, सर्व भावावर स्वामी भाव म्हणजे ईश्वरी भाव हे सर्व क्षत्रियांच्या स्वभावातून उत्पन्न होणारे कर्म आहे. स्वभावात योग्यता प्राप्त होते तेव्हा तो करता क्षत्रिय आहे. आता पुढे वैश्य तसंच शूद्राविषयी विवेचन केलं आहे.
कृषि गौरक्ष वाणिज्यम् वैश्यकर्म स्वभावजम् परिचर्यात्मकम् कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्.
शेती गोरक्षा गाईचं पालन आणि व्यापार हे वैश्यांचं स्वाभाविक कर्म आहे. गोपालनच का, मग म्हशींना काय मारून टाकायचं का, बकऱ्या पाळायच्याच नाहीत का? गोपालन या शब्दाचा असा अर्थ नाही. वैदिक वाङ्मयामध्ये गो शब्द अंतःकरण तसंच इंद्रियांसाठी प्रचलित होता. गोरक्षा म्हणजे इंद्रियांचं रक्षण. विवेक वैराग्य शमदम यांच्यामुळे इंद्रिय सुरक्षित राहतात. काम क्रोध लोभ मोह यांच्यामुळे इंद्रिय विभक्त होतात, क्षीण होतात. आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे. ते आपलं स्वतःचं धन आहे. ते एकदा साथीला आलं की ते सदैव आपल्याला साथ देतं. प्रकृतीच्या द्वंद्वामध्ये हळूहळू त्यांचा संग्रह करणं हा व्यापार होय. विद्या धनम सर्व धन प्रधानम या धनाला प्राप्त करणं व्यापार वाणिज्य होय. शेती शरीर हेच एक क्षेत्र आहे. त्याच्या अंतःकरणात पेरलेलं बी संस्कार रूपात बऱ्यावाईट रीतीनं वाढतं. अर्जुना या निष्काम कर्मानं बीजाचा म्हणजे आरंभाचा नाश होत नाही. त्यातल्या कर्माच्या तिसऱ्या श्रेणीमध्ये कर्म अर्थात इष्टचिंतन नियत कर्म परमतत्वाच्या चिंतनाचं जे बीज या क्षेत्रात पडलं आहे त्याला सुरक्षित ठेवणं, त्यात येणाऱ्या विजातीय स्वभावापेक्षा निराळ्या विकारांचं निराकरण करणं हीच शेती होय. कृषी निरावही चतुर किसाना जिमी बुध तजही मोह मदमाना. या प्रकारे इंद्रियांना सुरक्षित ठेवणं तसंच प्रकृतीच्या द्वंद्वातून आत्मिक संपत्तीचा संग्रह करणं आणि या क्षेत्रामध्ये परमतत्वाच्या चिंतनाचं संवर्धन करणं हे वैश्यांचं कर्म होय. श्रीकृष्णांच्या मते यज्ञशिष्टाशिनः पूर्तिकालात यज्ञ ज्याला देतो तोच परात्पर ब्रह्म होय. त्याचं पान करणारे संतजन सर्व पापातून मुक्त होतात आणि हळूहळू चिंतन क्रियेनं बीजारोपण होतं. त्याची सुरक्षा म्हणजे शेती होय. वैदिक शास्त्रात अन्नाचा अर्थ आहे परमात्मा. हा परमात्माच एकमात्र अन्न आहे. चिंतनाच्या पूर्तिकालात हा आत्मा पूर्णतः तृप्त होऊन जातो. तो पुन्हा कधी अतृप्त होत नाही. त्याला पुन्हा येरझाड्या घालाव्या लागत नाही. या अन्नाच्या बियाण्याला एकत्र करून वाढवणं ही शेती आहे. आपल्यापेक्षा उच्च कुळातील आणि अध्यात्मदृष्ट्या उन्नत स्थितीतील गुरुजनांची सेवा करणं हा शूद्रांचा स्वभावधर्म आहे. इथं शूद्राचा अर्थ नीच श्रेणीचा असा नसून अल्पज्ञ असा आहे. खालच्या श्रेणीचा जो साधक असतो तो शूद्र होय. प्रारंभिक श्रेणीचा साधक परिचर्येपासूनच आरंभ करतो. हळूहळू त्याच्या हृदयात सेवेनं संस्कारांचं सृजन होईल आणि मग क्रमशः वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मणापर्यंतचं अंतर कापून वर्णांना पण मागं टाकून ब्रह्मात प्रवेश मिळवेल. स्वभाव परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील स्वभावाबरोबरच वर्णाचंही परिवर्तन होऊ शकतं. वास्तविक या वर्णाच्या अतिउत्तम उत्तम मध्यम आणि निकृष्ट अशा चार अवस्था आहेत. कर्मपथावर चालणाऱ्या साधकाच्या वर खाली चार पायऱ्या आहेत. कारण कर्म एकच असतं, नियत कर्म. श्रीकृष्ण म्हणतात की परमसिद्धीच्या प्राप्तीचा हाच एक रस्ता आहे, मार्ग आहे, की तुमच्या स्वभावात जी योग्यता आहे पात्रता आहे तिथूनच चालू करा.
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतसिद्धिं यथा विन्दति तच्छृणु।
आपापल्या स्वभावजन्य गुणांच्या योग्यतेनुसार प्राप्त झालेल्या कर्माच्या ठिकाणी रत असणाऱ्या मनुष्याला संसिद्धिं भगवत प्राप्तिरूपी परमसिद्धी प्राप्त होते। यापूर्वीही श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की नियत कर्म केल्यानं तुला परमसिद्धी प्राप्त होईल, पण कोणतं कर्म? अर्जुना, शास्त्रविधींनी निर्धारित असणारं यथार्थ कर्म तू कर। आता
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् स्वकर्मणात्तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः।
ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली आणि ज्या परमात्म्यानं हे सर्व जग व्यापलं आहे, त्या परमेश्वराची स्वकर्मणा आपल्या स्वभावगत कर्माचे द्वारा पूजा करून मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होते। म्हणून परमात्म्याची भावना आणि परमात्म्याचं सर्वांगीण अर्चन आणि क्रमाक्रमानं चालणं आवश्यक आहे। ज्याप्रमाणे कुणी एकदम वरच्या इयत्तेत जाऊन बसलं तर खालची इयत्ताही हातून जाईल आणि वरची इयत्ता तर प्राप्त होणारच नाही, आणि म्हणून या कर्मप्रथावर क्रमशः चालावं। जसं यात म्हणजे 18व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही अल्पज्ञानी असलात तरी तिथून कर्माला आरंभ करा, तो विधी आहे परमात्म्यासाठी समर्पण।
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्।
चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलेल्या दुसऱ्या धर्मापेक्षा आपला धर्म गुणरहित सदोष असला तरी तो परमकल्याणकारक असतो। स्वभावनियतम स्वभावसिद्ध कर्म करणाऱ्या मनुष्याला कधीही पाप लागत नाही आणि जन्म मृत्यूही पुन्हा कधी त्याला प्राप्त होत नाही। साधारणत साधकाला असं ठामपणे वाटत असतं की आम्ही सेवा करीत राहणारच, ते तर ध्यानस्थ आहेत, चांगल्या गुणांमुळे त्यांचा सन्मान होत असतो, ते लगेच अनुकरण करू लागतात। श्रीकृष्णाच्या मते नक्कल किंवा ईर्ष्या केल्यानं काही प्राप्त होत नाही। आपलं स्वभावगत कर्म आपल्या क्षमतेनुसार करूनच साधकाला परमसिद्धी प्राप्त होत असते। स्वभावगत कर्म सोडून परमसिद्धी प्राप्त होणार नाही।
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजे सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता।
कौन्तेया, दोषयुक्त अल्पज्ञ अवस्थेत दोषांचं बाहुल्य असणारच, तेव्हा कर्म असं दोषयुक्त असलं तरी सहजम कर्म स्वभावसिद्ध जे नियत कर्म सहज कर्म यांचा त्याग करता कामा नये। कारण अग्नि जसा धुरानं युक्त असतो त्याप्रमाणे प्रत्येक कर्म कोणत्या ना कोणत्या दोषानं युक्त असतं। साधक जरी ब्राह्मण श्रेणीतील असला तरी कर्म हे करावंच लागतं। जोपर्यंत स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत दोष विद्यमान असतात, प्रकृतीचं आवरण अस्तित्वात असतं। जेव्हा ब्राह्मण श्रेणीतील कर्म ब्रह्मप्रवेशाबरोबर तिथेच विलय पावतं तेव्हाच दोष तिथं नष्ट होतात, त्यांचा तिथं अंत होतो। मग जिथं कर्माचं प्रयोजन राहत नाही ती ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणाऱ्याचं लक्षण काय असतं?
असक्त बुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति।
ज्याची बुद्धी आसक्त रहित असते, ज्याला कोणतीही इच्छा राहिलेली नसते, ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात, अशा पुरुषाला संन्यासी नाम परिपूर्ण त्याग केलेल्या अवस्थेत परमनैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते। तिथं संन्यास आणि परमनैष्कर्म्य सिद्धी हे पर्याय रूप आहे। इथं सांख्ययोगी तिथंच पोहोचतो जिथं निष्काम कर्मयोगी पोहोचत असतो। ही उपलब्धी दोन्ही मार्गावर चालणाऱ्यांसाठी समान आहे। आता परमनैष्कर्म्य सिद्धी प्राप्त केलेला पुरुष जसा ब्रह्माला येऊन पोहोचतो त्याचं पुढं संक्षेपानं चित्रण केलं आहे।
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा।
हे कौन्तेया, ज्ञानाची अखेरची मर्यादा आहे असं जे ब्रह्म ते परमसिद्धी प्राप्त केलेला अधिकारी पुरुष कशा प्रकारे करून घेतो तो विधी तू माझ्याकडून संक्षेपानं श्रवण कर। पुढील श्लोकात तोच विधी सांगितला आहे।
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयां त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च। विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यम् वैराग्यं समुपाश्रितः।
हे अर्जुना, शुद्ध बुद्धीनं युक्त होऊन एकांत आणि शुभादेशाचं सेवन करणारा, साधनेमध्ये आवश्यक आहे तेवढाच आहार सेवन करणारा, शरीर मन आणि वाणी ज्यानं आपल्या ताब्यात ठेवली आहे, दृढ वैराग्य संपन्न असणारा, ध्यानयोगात निरंतर घडून जाणारा, तसंच आपलं मन ताब्यात ठेवून शब्दाधिक विषयांचा त्याग करून रागद्वेषाचा पूर्ण त्याग करून
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्म भूयाय कल्पते।
अहंकार, सामर्थ्य, अभिमान अर्थात पुन्हा अहंकार, काम क्रोध बाह्य वस्तू आणि आंतरिक विचारांचा विकारांचा त्याग करून ममतारहित शांत अंतःकरणाचा पुरुष परब्रह्माबरोबर एकरूप होण्यास प्राप्त होतो। आता पुढं पहा।
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम।
अशा प्रकारे ब्रह्मरूप झालेला तो प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा ठेवत नाही, तसंच कुठल्याही गोष्टीबद्दल शोकही करत नाही। सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन भक्तीच्या परमोच्च स्थितीत तो असतो। ब्रह्मामध्ये जिथं प्रवेश मिळतो तिथं त्याला श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते। आता
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्।
त्या परमभक्तीच्या द्वारे तो मला तत्वानं चांगल्या प्रकारे जाणतो। ते तत्व कोणतं? मी ज्या प्रभावानं युक्त आहे तो प्रभाव आणि अजर अमर शाश्वत अशा गुणधर्माचा असं मला जाणतो आणि तत्वानं मला ओळखून तत्काळ माझ्या प्राप्तीकाळात तर भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घडतं आणि प्राप्तीनंतर तो लगेच स्वतःच्या आत्मस्वरूपाला ईश्वरीय गुणधर्मांनी युक्त समजतो। आत्मा ही अजर अमर शाश्वत अव्यक्त आणि सनातन आहे असं जाणतो। दुसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की आत्मा सत्य आहे, सनातन आहे, अव्यक्त आणि अमृत स्वरूप आहे। परंतु या विभूतींनी युक्त आत्म्याला फक्त तत्वदर्शी लोकांनीच पाहिलं। आता इथं स्वाभाविकपणे एक प्रश्न उपस्थित होतो की वस्तुतः तत्वदर्शन आहे तरी काय? बरेच पंचतत्व 25 तत्व मोजायला सुरुवात करतात, परंतु श्रीकृष्णांनी 18व्या अध्यायात ठामपणानं सांगितलं आहे की परमतत्व आहे परमात्मा आणि या परमात्म्याला जो जाणतो तोच तत्वदर्शी होय। आता जर तत्वाची आवड असेल, परमात्म तत्वाची आवड असेल, तर भजन चिंतनाची आवश्यकता आहे। इथं श्रीकृष्णांनी 49 ते 59 पर्यंतच्या श्लोकांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की संन्यास मार्गामध्ये देखील कर्म करावंच लागतं। त्यांनी सांगितलं संन्यासेन, संन्यासाच्या द्वारे अर्थात ज्ञानयोगानं कर्म करत करत इच्छारहित आसक्तीरहित तसंच शुद्ध अंतःकरणाचा पुरुष ज्या प्रकारे नैष्कर्म्याच्या परमसिद्धीला प्राप्त होतो ते आता मी तुला थोडक्यात सांगतो। अकृतीला दुर्बल क्षीण करणारे, तिचे पतन करणारे असे अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, मदमोह इत्यादी विकार जेव्हा शांत होतात आणि विवेक, वैराग्य, शम, दम, एकांत सेवन, ध्यान इत्यादी ब्रह्मामध्ये प्रवेश देणारी पात्रता त्याच्यात येते, तो जेव्हा त्या पात्रतेत परिपक्व होतो तेव्हा तो ब्रह्म जाणण्यास योग्य होतो। त्या योग्यतेचं नावच पराभक्ती आहे। या योग्यतेद्वारे तो तत्वास जाणतो। तत्व म्हणजे काय? तो मला जाणतो, विभुक्तींनी युक्त असणाऱ्या भगवंताला तो जाणतो आणि मला जाणून तत्क्षणी तो माझ्यात स्थित होतो। अर्थात ब्रह्म, तत्व, ईश्वर, परमात्मा आणि आत्मा एक दुसऱ्याचे पर्याय आहेत। एकाची ओळख होताच या सर्वांची ओळख होते। तीच परमसिद्धी, परमगती आणि परमधाम पण आहे। म्हणून गीतेचा दृढ निश्चय आहे की संन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन्ही अवस्थेत परमनैष्कर्म सिद्धी प्राप्त करण्यासाठी नियत कर्म चिंतन अनिवार्य आहे। आतापर्यंत संन्यासासाठी भजन चिंतनावर भर दिला आणि आता समर्पण म्हणून त्या गोष्टीला निष्काम कर्मयोगासाठी पण सांगत आहेत।
सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्।
माझ्या आश्रयाला आलेला पुरुष लेश मात्रही त्रुटी न ठेवता सर्व कर्म करत माझ्या कृपा प्रसादाने शाश्वत अविनाशी परमपदाला प्राप्त होतो। कर्म तेच करावयाचं आहे, नियत कर्म, यज्ञाची प्रक्रिया। पूर्ण योगेश्वर सद्गुरूंच्या आश्रयाला आलेला साधक त्यांच्या कृपा प्रसादाने शीघ्र परमपद प्राप्त करू शकतो, म्हणून ते प्राप्त करण्यासाठी समर्पण आवश्यक आहे।
चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव।
म्हणून हे अर्जुना, सर्व कर्म जेवढी तुझ्याकडून शक्य आहेत तेवढी कर्म मनानं मला अर्पण करून, मला समर्पण करून, मतपरायण होऊन, बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत माझ्या ठिकाणी चित्त ठेव। योग एकच असा उपाय आहे की जो सर्व दुःखाचा अंत करणारा आणि परमतत्व परमात्म्यात प्रवेश देववणारा आहे। त्याची क्रिया पण एकच आहे, यज्ञाची प्रक्रिया, जी मन तसंच इंद्रियांचा संयम, श्वासोच्छ्वास तसंच ध्यान यावर अवलंबून आहे, ज्याचा परिणाम पण एकच आहे, यांति ब्रह्म सनातनम। श्रीकृष्ण पुढे म्हणतात,
मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि अथ चेत् त्वमहंकारान् न श्रोष्यसि विनंश्यसि।
या प्रकारे माझ्या ठिकाणी निरंतर तुझं चित्त स्थिर कर, म्हणजे माझ्या कृपेनं मन आणि इंद्रिय रूपी दुर्ग तू विनाशायास चढून जाशील। इंद्रिय द्वार झरोखा नाना, तह तह सुर बैठे करी थाना, आवत देखही विषय बयारी, ते हठी देही कपाट उधारी। हेच ते दुर्जय दुर्ग, माझ्या कृपा प्रसादानं तू सर्व संकट तरून जाशील, परंतु जर अहंकारामुळं माझं न ऐकशील तर विनाश पावशील, परमार्थापासून च्यूत होशील। पुन्हा यावर भर देताना ते म्हणतात,
यदहंकारमाश्रित्य नयोत्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्षति।
अहंकाराचा आश्रय घेऊन तू मी युद्ध करणार नाही असं म्हणत आहेस, पण तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव क्षात्रवृत्ती तुला युद्ध करायला भाग पाडेल।
स्वभाव जेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्।
हे कौंतेया, स्वतःच्या स्वभावसिद्ध कर्मानं बद्ध झालेला तू आता मोहवश झाल्यानं जे कर्म तू करू इच्छित नाहीस ते कर्म परवश होऊन तू करशील. प्रकृतीच्या संघर्षापासून न पळण्याचा तुझ्या क्षत्रिय श्रेणीचा स्वभाव तुला बरोबर तुझ्या कर्माच्या ठिकाणी लावेल, ते कर्म करण्यास तुला भाग पाडेल. इथं हा प्रश्न पूर्ण झाला. आता ईश्वर राहतो कुठं यावर ते म्हणतात,
ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया.
हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहतो. तो आपल्या इतक्या जवळ राहतो तरी लोक त्याला जाणू का शकत नाही. मायारूपी यंत्रात प्रवेश करून सर्व लोक भ्रमान चक्रा मारत राहतात म्हणून ते जाणत नाही. हे यंत्र मोठं बाधा निर्माण करणारं आहे, कारण ते नश्वर कलेवरात शरीरात सारखं फिरवत असतं. मग कुणाला शरण जायचं?
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्.
म्हणून हे भारता, सर्व भावानं तू त्या ईश्वराला जो हृदयरूपी देशात स्थित आहे त्याला तू शरण जा. त्याच्या कृपा प्रसादानं अत्यंत श्रेष्ठ परमशांती आणि शाश्वत असं परमधाम तुला प्राप्त होईल. म्हणून ध्यान करायचं असेल तर हृदयरूपी देशात करा. हे समजल्यानंतरही मंदिर, मशीद, चर्च वा अन्यत्र ईश्वराला शोधणं म्हणजे स्वतःच्या वेळेचा अपव्यय करण्यासारखंच आहे. जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत ठीक आहे. भागवताच्या चतुश्लोकी गीतेचा सारांशही हाच आहे की मी जरी सर्वत्र व्यापून असलो तरी हृदय देशात ध्यान केल्यानंच मी भक्ताला प्राप्त होत असतो.
इति ते ज्ञानमाख्यातम् गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु.
या प्रमाण अत्यंत गुह्यातील गुह्यतम ज्ञान तुला मी सांगितलं, याचा पूर्णपणे विचार करून मग तुला जसं करायचं तसं तू कर. मात्र सत्य हेच आहे, शोधण्याचं स्थळ हेच आहे, परंतु हृदयस्थित ईश्वर दिसत नाही. त्यावर उपाय सांगताना श्रीकृष्ण म्हणतात,
सर्व गुह्यतमं भूयः श्रृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्.
अर्जुना, सर्व गुह्यातील गुह्य असं माझं रहस्ययुक्त वचन ज्ञान तू पुन्हा ऐक. सांगितलं आहे परंतु पुन्हा ऐक. साधकासाठी इष्ट सदैव उभं असतंच, कारण तू मला अतिशय प्रिय आहेस. यासाठी हे अत्यंत हितावह ज्ञान मी तुझ्यासाठी पुन्हा सांगेन. ते आहे काय?
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।
तू माझ्या ठिकाणी अनन्य भावानं तुझं चित्त ठेव, तू माझा अनन्य भक्त हो, माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेव, माझ्या समर्पणात अश्रुपात व्हायला लागो, मलाच नमस्कार कर असं करण्यानं तू मलाच प्राप्त होशील। तू मला अत्यंत प्रिय असल्यानं मी हे तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो। माग सांगितलं आहे की ईश्वर हृदय देशात स्थित आहे, त्याला शरण जा। इथं सांगतात मला शरण ये, हे अत्यंत गुह्य वचन तू श्रवण कर की तू मला शरण ये। वास्तविक योगेश्वर श्रीकृष्ण काय सांगू इच्छितात, हेच की साधकासाठी सद्गुरूला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे। श्रीकृष्ण एक पूर्ण योगेश्वर होते, आता समर्पणाची पद्धत सांगत आहेत।
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।
सर्व धर्मांचा त्याग करून, अर्थात मी ब्राह्मण श्रेणीचा कर्ता आहे की शूद्र श्रेणीचा, मी क्षत्रिय आहे की वैश्य, हा विचार सोडून केवळ मला अनन्य भावानं शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन। तू शोक करू नकोस, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी वर्णाबाबत विचार करू नकोस की या कर्मपथावर मी कोणत्या स्तरावर आहे। इष्ट देवाशिवाय अन्य कशाचाही विचार न करता जो अनन्य भावानं मला शरण येतो, त्याच्या क्रमशः वर्ण परिवर्तन उत्थानाची तसंच पापापासून मुक्तीची मोक्षाची जबाबदारी सद्गुरू स्वतःवर घेतात। प्रत्येक महापुरुषानं हेच सांगितलं आहे। एखादं शास्त्र जेव्हा लिहिलं जातं तेव्हा वाटतं की ते सर्वांसाठी लिहिलं आहे, परंतु वस्तुत ते श्रद्धावान मनुष्यासाठी असतं, म्हणून त्याच्यावर भर देऊन सांगितलं आहे। आता योगेश्वर स्वतः सांगत आहेत की याचे अधिकारी कोण आहेत।
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम् न च माम योभ्यसूयति।
अर्जुना, तुझ्या हितासाठी कल्याणासाठी हा गीतेचा उपदेश मी तुला सांगितला आहे। तेव्हा तू चुकून सुद्धा तपाचरण न करणाऱ्याला, भक्तिरहित असणाऱ्याला, ज्याला हा उपदेश ऐकण्याची इच्छा नाही त्याला, आणि जो माझी निंदा करतो हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे अशा प्रकारे जो खोटी निंदा करतो नावं ठेवतो, म्हणजेच माझा जो मत्सर करतो, त्याला हे गुह्यतम गीताशास्त्र कधीही सांगणं योग्य नाही। जो माझी आणि माझ्या भक्तांची निंदा करतो तो महापुरुष असला तरी त्यालाही माझं हे शास्त्र सांगू नकोस। मग प्रश्न असा निर्माण होतो की हे गीताशास्त्र सांगायचं कोणाला। यावर त्यांचं म्हणणं आहे,
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः।
जो मनुष्य माझ्यावर नितांत प्रेम करतो, श्रद्धा ठेवतो, त्यानं गीतेतील परमरहस्ययुक्त उपदेश माझ्या भक्तांना सांगताच तो निस्संदेह मलाच येऊन मिळतो. अर्थात जो भक्त माझं हे गीताशास्त्र ऐकेल तोही मलाच प्राप्त होईल. कारण जो गीतेचं मनःपूर्वक श्रवण करेल तो सन्मार्गावर चालेल आणि भवपार होऊन जाईल. आता त्या उपदेशकर्त्यासाठी ते सांगत आहेत.
न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मान् अन्यः प्रियतरो भुवि.
सर्व मनुष्यामध्ये यापेक्षा माझं जास्त प्रिय करणारा असा दुसरा कुणीही नाही आणि पुढेही या जगात त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय दुसरं कुणी होणार नाही. कुणापेक्षा? गीता वचनाचा प्रसार करणाऱ्या माझ्या भक्तापेक्षा. जो माझ्या भक्तांमध्ये माझ्या उपदेशाचा प्रसार करेल, त्यांना त्या मार्गावर चालायला शिकवेल, अशा भक्तापेक्षा मला दुसरं कुणीही प्रिय नाही. कारण हितकारक, कल्याणकारक असा हा एकच स्रोत आहे, राजमार्ग आहे. आता पहा अध्ययन.
अध्येष्यते च य इमम् धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः.
जो पुरुष आमच्या दोघांच्या धर्मसंवादाचं अध्येषते चांगल्या प्रकारे अध्ययन करेल, त्याच्याकडून ज्ञानयज्ञाच्या द्वारा माझीच उपासना केली, मीच पूजला गेलो असं समजेल. अर्थात असा यज्ञ की ज्याचा परिणाम ज्ञान आहे आणि ज्याचं स्वरूप मागं सांगितलं आहे. त्याचं तात्पर्य एवढंच आहे, साक्षात्कार होऊन ईश्वर रूपाचं होणारं ज्ञान किंवा ओळख असं माझं ठाम मत आहे.
श्रद्धावानन सूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणा.
जो मनुष्य श्रद्धायुक्त आणि मत्सररहित होऊन माझं गीता ज्ञान किंवा धर्मसंवाद ऐकेल तो देखील पापमुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या शुभ लोकाला जाईल. अर्थात गीतेनुसार कर्म करण्यास जो असमर्थ आहे त्यानं गीता ज्ञान श्रवण करावं, त्यालाही उत्तम लोक प्राप्त होईल. कारण तो चित्तामध्ये गीतेचा उपदेश उत्तम प्रकारे ग्रहण करेल. इथं 68 ते 71 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की ज्यांना अधिकार नाही, जे अश्रद्ध आहेत, त्यांनी गीतेचा उपदेश लोकांना करू नये, परंतु जे श्रद्धावान आहेत त्यांनी गीतेचा उपदेश अवश्य करावा. जो माझं गीतावचन श्रवण करेल तो भक्त मला प्राप्त होईल. कारण गुह्यतम कथा ऐकल्यानंतर पुरुष सन्मार्गावर चालू शकतो. जो माझ्या वचनाचा प्रसार करेल त्याच्या इतकं दुसरं मला कुणीही प्रिय नाही. जो गीतेचं अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञानं कर्म करण्यास असमर्थ असतो, परंतु जो श्रद्धेनं ऐकतो त्यालाही पुण्यलोक प्राप्त होईल. या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगणं, श्रवण करणं तसंच अध्ययन करण्यानं काय फळ प्राप्त होतं ते सांगितलं आहे. प्रश्न पूर्ण झाला. आता शेवटी अर्जुनाला विचारतात, आता तुला काही समजलं का?
कच्चिदे तच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय।
हे पार्था, माझं गीताशास्त्र तू एकाग्र चित्तानं ऐकलंस ना, आता तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पूर्णपणे नष्ट झाला ना? यावर अर्जुन म्हणाला, अर्जुन वाच,
नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव।
हे अच्युता, आपल्या कृपेमुळं माझा मोह नष्ट झाला आहे, मला माझ्या स्वरूपाचं स्मरण झालं आहे, मी अगदी संशयरहित झालो आहे। मी आता आपल्या आज्ञेचं पालन करेन। प्रारंभी दोन्ही सैन्यांचं निरीक्षण करताना दोन्ही सेनेतील स्वजनांना पाहून अर्जुन व्याकुळ झाला होता आणि त्यानं म्हटलं होतं की गोविंदा, स्वजनांना मारून आम्ही कसे सुखी होणार? अशा युद्धानं शाश्वत कुलधर्म नष्ट होऊन जाईल, पिंडोदक क्रिया नष्ट होतील, वर्णसंकर उत्पन्न होईल। आम्ही लोक समंजस असूनही पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत, यातून सुटण्याचा उपाय आपण का करू नये? शस्त्रधारी कौरव शस्त्ररहित अशा मला मारतील तरी काही नुकसान होणार नाही, कारण ते मरण सुद्धा मला कल्याणकारक ठरणार आहे। गोविंदा, मी युद्ध करणार नाही, मी लढणार नाही असं म्हणून शस्त्र खाली ठेवून तो रथाच्या मागील भागी खाली स्वस्थ बसून राहिला होता। ज्या प्रकारे गीतेमध्ये अर्जुनानं योगेश्वर श्रीकृष्णांसमोर अनेक प्रश्न उपप्रश्नांची शृंखला उपस्थित केली, जसं दुसऱ्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये त्यानं विचारलं, मला परमश्रेय कशानं प्राप्त होईल ते साधन मला विस्तारानं सांगा। दुसऱ्या अध्यायामध्येच 54व्या श्लोकामध्ये त्यानं विचारलं की स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती। तिसऱ्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये तो म्हणतो, जर आपल्या दृष्टीनं ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला भयंकर कर्म करायला का सांगत आहात। तिसऱ्याच अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये तो विचारतो की मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा कुणाच्या प्रेरणेनं तो पापमुक्त आचरण करण्यास प्रवृत्त होतो। 4थ्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकामध्ये तो म्हणतो, आपला जन्म तर आत्ता झाला आहे आणि स्वार्थाचा जन्म तर अत्यंत जुना आहे, तर तुम्ही हा योग कल्पाच्या सुरुवातीला सूर्याला सांगितला हे कसं? 5व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये, तुम्ही कधी संन्यासाची प्रशंसा करता तर कधी निष्काम कर्माची, या दोन्हीमधून मला परमश्रेय प्राप्त होईल असा एकच मार्ग निश्चितपणे सांगा। 6व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकामध्ये, मन चंचल आहे मग शिथिल प्रयत्न करणारा श्रद्धावान मनुष्य आपल्याला प्राप्त न होता कोणत्या दुर्गतीला प्राप्त होतो? 8व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकामध्ये तो विचारतो, गोविंदा, आपण ज्याचं वर्णन केलं ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म म्हणजे काय, अधिदैव अधिभूत काय आहे, या शरीरामध्ये अधियज्ञ कोण आहे, ते कर्म म्हणजे काय, अंतसमयी आपल्याला कशा प्रकारे जाणावं, असे 7 प्रश्न विचारले। 10व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये अर्जुनानं विचारलं, निरंतर आपलं चिंतन करणाऱ्या मी कोणकोणत्या भावांद्वारे आपलं स्मरण करू? 11व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकामध्ये त्यानं विनंती केली की आपण ज्या विभूतींचं वर्णन केलं त्यांना मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. 12व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये तो म्हणतो, आपल्यावर अनन्य श्रद्धा असणारे भक्तजन उत्तम प्रकारे आपली उपासना करतात आणि दुसरे अक्षर अव्यक्ताची उपासना करत असतात. या दोघांमध्ये उत्तम योगविद्या कोण आहे? 14व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात तो म्हणतो, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणापासून युक्त असतो? तसंच मनुष्य याआधी सांगितलेल्या शास्त्रविधींना सोडून परंतु श्रद्धायुक्त होऊन उपासना करत असेल तर त्याला कोणती गती प्राप्त होते? आणि 18व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये तो विचारतो, हे महाबाहो, मी त्याग आणि संन्यासाचं यथार्थ स्वरूप पृथक पृथक जाणू इच्छितो. या प्रकारे अर्जुन प्रश्न विचारत गेला. त्यानं जे प्रश्न विचारले नाहीत त्या गुह्य रहस्यांना परमेश्वरांनी स्वतः दाखवलं. त्याचं समाधान होताच तो संशयरहित होऊन म्हणाला, गोविंदा, आता मी आपल्या आज्ञेचं पालन करेन. वास्तविक हे सर्व प्रश्न मानव मात्रांसाठी आहेत. त्या प्रश्नांचं निरसन झाल्याशिवाय कोणताही साधक श्रेयपथावर पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा सद्गुरूंच्या आदेशाचं पालन करण्यासाठी, श्रेयपथावर पुढे जाण्यासाठी संपूर्ण गीतेचं श्रवण करणं आवश्यक आहे. अर्जुनाचं समाधान झालं आणि इथंच योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखातून स्रवत असणाऱ्या गीतास्त्रोतरूपी वाणीचा उपसंहारही झाला. 11व्या अध्यायात आपल्या विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला करवल्यानंतर योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की, अर्जुना, अनन्य भक्तीद्वारा या प्रकारे मी दिसण्यासाठी, परमतत्व जाणण्यासाठी किंवा त्यात प्रवेश करण्यासाठी सुलभ आहे. 11व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात ते म्हणतात, अशा प्रकारे दर्शन करणारे साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. आणि इथं आता योगेश्वर अर्जुनाला विचारतात, तुझा मोह नष्ट झाला का? यावर अर्जुनानं उत्तर दिलं, हो, माझा मोह नष्ट झाला आहे. मला माझ्या स्वरूपाचं कर्तव्याचं स्मरण प्राप्त झालं आहे. आता आपण जसं सांगाल तसं मी करेन. परमतत्वाच्या दर्शनाबरोबर अर्जुनाला मुक्त व्हायला पाहिजे. वास्तविक अर्जुनाला तर जे व्हायचं ते होऊन गेलं होतं, परंतु शास्त्र तर भावी पिढ्यांसाठी असतं. त्याचा उपभोग आपल्या सर्वांसाठीही आहे. संजय उवाच.
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्.
याप्रमाण वासुदेव आणि महात्मा अर्जुन. अर्जुन एक महात्मा आहे, साधक आहे, मारण्यासाठी उभा राहिलेला धनुर्धर नाही, म्हणून महात्मा अर्जुन. तेव्हा त्यांच्यामधील आश्चर्यकारक आणि रोमांचकारी संवाद मी ऐकला. आपल्यामध्ये हा संवाद ऐकण्याची क्षमता कशी आली? पुढे ते सांगतात.
व्यास प्रसादाश्रितवान् एतद् गुह्यमहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णा साक्षात् कथयतः स्वयम्.
श्री व्यासांच्या कृपेनं त्यांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळं मी हा श्रेष्ठ असा गुह्यतम योग साक्षात योगेश्वर श्रीकृष्णाच्या तोंडून ऐकला. संजय श्रीकृष्णाला योगेश्वर मानतात. जो स्वतः योगी आहे आणि दुसऱ्यांनाही योग प्रदान करण्याची क्षमता ज्याच्याजवळ आहे तो योगेश्वर होय.
राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् केशवार्जुनयोः पुण्यम् धिष्यामि च मुहुर्मुहुः।
हे राजा धृतराष्ट्र, केशव आणि अर्जुन यांचा परमकल्याणकारक आणि अद्भुत संवाद वारंवार आठवून मला अत्यंत पुनः पुन्हा हर्ष निर्भर होत आहे, आणि म्हणूनच या धर्मसंवादाचं पुनः पुन्हा स्मरण केलं पाहिजे आणि त्याचं सतत स्मरण करत प्रसन्न राहिलं पाहिजे. आता त्यांच्या स्वरूपाचं स्मरण करत संजय म्हणतो,
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् ऋष्यामि च पुनः पुनः.
हे राजन, श्री हरीचं जो शुभाशुभ सर्वांचं हरण करूनही स्वयं शेष राहतो त्या हरीचं अति अद्भुत स्वरूप पुनः पुनः आठवून मला अत्यंत विस्मय वाटत आहे, आणि वारंवार माझं मन हर्षभरित होत आहे. परमइष्टदेव म्हणजे वारंवार स्मरण करण्याची वस्तू आहे. शेवटी संजय निर्णय देतो,
यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
हे राजन, ज्या पक्षात योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन ध्यान म्हणजे धनुष्य होय, इंद्रियांची दृढता हे गांडीव आहे, अर्थात स्थिरतेबरोबर ध्यान धारण करणारा महात्मा अर्जुन आहे, त्याच पक्षाला राज्यलक्ष्मी विजय ज्याला हार नाही, ईश्वरीय विभूती आणि चलसंसारात अचल राहणारी नीती लाभेल असं माझं मत आहे. आज तर धनुर्धर अर्जुन नाही, मग ही नीती विजय विभूती हे सर्व अर्जुनापुरतं सीमित झालं काय? तत्सामयिक होती ही, ती द्वापरयुगातच समाप्त झाली. परंतु अशी गोष्ट नाही, योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलं की मी सर्वांच्या हृदयात वसत असतो, आपल्या हृदयातही ते आहे. अनुराग म्हणजे अर्जुन होय, अनुराग म्हणजे आपल्या अंतःकरणाची इष्टदेवतेकडे पाहण्याची दृष्टी आहे, वृत्ती आहे. जर ईश्वराबद्दल असा अनुराग तुमच्या हृदयात असेल तर सदैव विजय तुमच्याजवळ आहे, आणि अचल स्थिती देणारी नीतीही सदैव तुमच्याजवळ राहील, न ती पूर्वी किंवा होती. जोपर्यंत या जगात प्राणीमात्र असतील परमात्म्याचा निवास त्यांच्या हृदय देशात राहील, विकल आत्मा त्याला मिळवण्यासाठी इच्छुक राहील, आणि त्यापैकी ज्यांच्या हृदयात त्याला प्राप्त करण्याची आवड किंवा प्रेम उमळून येईल तो अर्जुनाच्या श्रेणीत बसेल, कारण अनुराग म्हणजेच अर्जुन होय. म्हणून मानव मात्र याच्याप्रमाणे कर्म करणारा प्रेम करणारा बनू शकतो. निष्कर्ष. हा गीतेचा अंतिम अध्याय आहे. सुरुवातीलाच अर्जुनानं प्रश्न केला होता की हे प्रभू, त्याग आणि संन्यास या दोहोतील फरक त्यांचं स्वरूप मी जाणू इच्छितो. योगेश्वर श्रीकृष्णांनी यावर प्रचलित चार मतांची चर्चा केली, त्यातील एक खरंही होतं. त्याला मिळता जुळता निर्णय देताना योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं की कोणत्याही काळात यज्ञ दान आणि तप यांचा त्याग करू नये, इच्छा राखणाऱ्यांनाही या गोष्टी शुद्ध करतात. या तीन गोष्टींचं पालन करणं आणि याच्या विरोधी विकारांचा त्याग करणं म्हणजेच वास्तविक त्याग होय, याला सात्विक त्याग म्हणतात. फलांची इच्छा ठेवीत केलेला त्याग राजसी आहे आणि मोहवश होऊन कर्माचाच त्याग करणं म्हणजे तामसी त्याग आहे आणि संन्यासाचा त्याग करणं ही परमोत्कृष्ट अवस्था होय. नियत कर्म आणि ध्यानजनित सुख हे सात्विक सुख होय. इंद्रिय आणि विषयांचा भोग राजसी आहे आणि तृप्तिदायक असं अन्न आणि उत्पत्तीरहित दुःखद सुख तामसी असतं. मनुष्य मात्राकडून शास्त्राला अनुकूल किंवा प्रतिकूल कर्म होण्याची पाच कारणं आहेत. कर्ता अर्थात मन, पृथक पृथक करण साधनं ज्यांच्याद्वारा क्रिया केली जाते. जर शुभ काम पार पाडावयाचं असेल तर विवेक, वैराग्य, शम, दम हे त्या कर्माचं करण असेल. तेच जर अशुभ किंवा नीच प्रकारचं काम असेल तर काम, क्रोध, राग, द्वेष इत्यादी त्या कर्माचं करण असेल. नाना प्रकारच्या अनंत इच्छा, इच्छा अनंत प्रकारच्या असतात, सर्वच पूर्ण होऊ शकत नाहीत. जी इच्छा पूर्ण करण्यासाठी आधार मिळतो तीच इच्छा पूर्ण होत असते. चौथं कारण आहे आधार किंवा साधन आणि पाचवं कारण आहे हेतू अर्थात दैव, प्रारब्ध किंवा संस्कार. प्रत्येक कार्य होण्यासाठी ही पाच कारणं असतात. परंतु जे कैवल्य स्वरूप परमात्म्याला कर्ता समजतात तो मूढबुद्धी मनुष्य यथार्थपणे जाणू शकत नाही. अर्थात भगवंत काही करत नाही. मग अर्जुनाला तर तेच म्हणाले होते की अर्जुना तू निमित्त मात्र होऊन उभा राहा, कर्ता धरता तर मीच आहे, मग त्या महापुरुषांचं म्हणणं काय आहे. वास्तविक प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये एक आकर्षण रेखा आहे. जोपर्यंत मनुष्य प्रकृतीच्या मर्यादेत वागत असतो तोपर्यंत त्याला माया प्रेरणा देत असते आणि जेव्हा त्यापेक्षा वर जाऊन स्वतःला भगवंताला समर्पित करतो आणि जेव्हा भगवंत हृदयरूपी देशाचे संचालक बनतात तेव्हा अशा आपल्या प्रेमळ भक्तासाठी भगवंत करत असतात. अशा भक्तांच्या श्रेणीत अर्जुन होता, संजयही होता आणि सर्वांनी या स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे या ठिकाणी भगवान स्वतः प्रेरणा देतात. पूर्ण ज्ञाता महापुरुष जाणून घेण्याचा विधी आणि ज्ञेय परमात्मा या तिन्ही गोष्टींच्या संयोगानं कर्माची प्रेरणा मिळत असते. तेव्हा एखाद्या अनुभवी महापुरुषाच्या सद्गुरूच्या सान्निध्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्णव्यवस्थेचा प्रश्न इथं चौथ्यांदा श्रीकृष्णांनी चर्चेला घेतला आहे. त्यांच्या मते इंद्रियांचं दमन, मनाचं शमन, एकाग्रता, शरीर, वाणी आणि मनाच्या इष्टदेवाला अनुरूप असा निग्रह करणं, ईश्वराला जाणणं, ईश्वरीय निर्देशाप्रमाणे चालण्याची क्षमता इत्यादी ब्रह्मामध्ये प्रवेश दिवणारी योग्यता ब्राह्मण श्रेणीचं कर्म आहे. शौर्य, मागं न हटण्याचा स्वभाव, सर्व प्रकारच्या भावांवर स्वामित्व, कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची दक्षता क्षत्रिय श्रेणीचं कर्म आहे आणि परिचर्या म्हणजे सेवा हे शूद्र श्रेणीचं कर्म आहे. शूद्र याचा अर्थ जातीविशेष नाही, शूद्र याचा अर्थ अल्पज्ञ, अल्पज्ञानी असा. साधक नियत कर्माच्या चिंतनात 10 तास बसून 10 मिनिटही त्याचं चिंतन करू शकत नाही. शरीर अवश्य बसलेलं आहे पण तिथं मनाचं जे स्थिर होणं ते मात्र जमत नाही. ते तर हवेत फिरत असतं. अशा साधकाचं कल्याण कसं होणार? त्याला आपल्यापेक्षा वरच्या अवस्थेतील साधकाची सेवा केली पाहिजे अथवा सद्गुरूची सेवा करायला हवी. हळूहळू त्यांच्यातही संस्कारांचं सृजन होईल, गती निर्माण होईल. म्हणजे या अल्पज्ञानी साधकाचं कर्म सेवेनंच सुरू होईल. कर्म एकच आहे, नियत कर्म, चिंतन. त्याच्या कर्त्याच्या 4 श्रेणी अतिउत्तम, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. परमतत्व स्पष्ट करत असताना त्यांनी सांगितलं की अर्जुना आता परमसिद्धी प्राप्त करण्यासाठी असणारा विधी सांगतो की जी ज्ञानाची उत्कृष्ट निष्ठा आहे, विवेक, वैराग्य, शम, दम, निरंतर चिंतन आणि ध्यानाची प्रवृत्ती, ब्रह्मामध्ये प्रवेश देवणारी सर्व प्रकारची योग्यता या सर्व गोष्टी परिपक्व होतात. काम, क्रोध, मोह, राग, द्वेषादी या प्रकृतीमध्ये उडणाऱ्या प्रवृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हा व्यक्ती ब्रह्मामध्ये जाण्यास योग्य होतात. त्याच योग्यतेचं नाव पराभक्ती आहे. पराभक्तीद्वाराच तो तत्वाला जाणू शकतो. पण तत्व म्हणजे काय? त्यांनी सांगितलं की ज्या विभूतींनी मी युक्त आहे त्याला तो जाणतो. अव्यक्त, शाश्वत, अपरिवर्तनशील अशा अलौकिक गुणधर्मयुक्त मला परमात्म्याला तो जाणतो. आणि असं जाणून तो तत्क्षणी माझ्यामध्ये स्थिर होतो. हे तत्व परमतत्व आहे. 5 की 25 तत्व म्हणजे हे तत्व नाही. या परमतत्वाच्या प्राप्तीबरोबर आत्मा त्याच स्वरूपात स्थिर होतो. त्याच गुणधर्मांनी तो युक्त होतो. ईश्वराचा निवास सांगताना योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना, तो ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदय देशामध्ये निवास करत असतो. परंतु मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन लोक दुसरीकडे भरकटतात म्हणून ते ईश्वराला जाणत नाहीत. म्हणून हे अर्जुना, तू हृदय देशात स्थित असणाऱ्या त्या ईश्वराला शरण जा. यापेक्षाही गुह्यतम असं एक रहस्य आहे आणि ते म्हणजे संपूर्ण धर्माची चिंता सोडून तू माझ्या आश्रयाला ये, म्हणजे तू मला प्राप्त होशील. हे रहस्य अनाधिकारी पुरुषाला सांगता कामा नये. जो भक्त नाही त्यालाही सांगता कामा नये. परंतु जो भक्त आहे त्याला अवश्य सांगितलं पाहिजे. त्याच्याशी अंतर ठेवून वागलो, दुरावा ठेवला तर त्याचं कसं कल्याण होणार? शेवटी योगेश्वर श्रीकृष्णांनी विचारलं, अर्जुना, मी तुला जे काही सांगितलं ते तू नीट ऐकलंस ना? तुला ते नीट समजलं ना? तुझा मोह नष्ट झाला की नाही? यावर अर्जुन म्हणाला, भगवन, माझा मोह नष्ट झाला आहे. मला कर्तव्याचं स्मरण झालं आहे. आपण जे सांगत आहात तेच सत्य आहे आणि आता मी तसंच करेन. या दोघांचा संवाद ज्यानं चांगल्या प्रकारे ऐकला तो संजय आपला निर्णय देताना म्हणतो की श्रीकृष्ण महायोगेश्वर आहेत आणि अर्जुन एक महात्मा आहे. त्यांच्या संवादाचं वारंवार स्मरण करून तो आनंदित होत आहे. म्हणून त्याचं म्हणजे संवादाचं वारंवार स्मरण करावं. त्या हरीच्या स्वरूपाला आठवूनही तो वारंवार हर्षित होत आहे. तेव्हा वारंवार वासुदेवाचं स्मरण केलं पाहिजे. त्याचं ध्यान करत राहिलं पाहिजे. ज्या पक्षात योगेश्वर श्रीकृष्ण आणि महात्मा अर्जुन आहेत तिथंच श्री आहे. विजय, विभूती आणि ध्रुव नीती पण तिथंच आहे. सृष्टीची नीती आज आहे तर उद्या ती बदलेल. ध्रुव तर एकच परमात्मा आहे. त्यात प्रवेश देवणारी नीती ध्रुव नीती पण तीच आहे. जर कृष्ण आणि अर्जुनाला द्वापारकालीन व्यक्तिविशेष मानलं तर आज अर्जुनही नाही आणि श्रीकृष्णही नाही. आपल्याला तर विजयही मिळवायचा नाही किंवा विभूतीही मिळवायच्या नाहीत. तर मग गीता आपल्यासाठी व्यर्थ आहे. परंतु नाही, श्रीकृष्ण एक योगी होते. प्रेमळ हृदयाचा महात्मा अर्जुन आहे. ते दोघंही सदैव राहतात आणि सदैव राहतील. श्रीकृष्णांनी आपला परिचय देताना सांगितलं की मी अव्यक्त असलो तरी ज्या भावाला मी मिळालो आहे तो ईश्वर सर्वांच्या हृदय देशात निवास करतो. त्याचा सदैव तिथंच वास असतो आणि सदैव राहील. सर्वांनी त्या ईश्वराला शरण गेलं पाहिजे. शरण जाणाराही महात्मा आहे, अनुरागी आहे. आणि अनुराग म्हणजेच अर्जुन होय. यासाठी एखाद्या स्थितप्रज्ञ महापुरुषाला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तेच स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे, प्रेरक आहेत. या अध्यायात श्रीकृष्णांनी संन्यासाचं स्वरूप स्पष्ट केलं आहे की सर्वस्वाचा त्याग म्हणजेच संन्यास होय. केवळ वेश धारण करणं म्हणजे संन्यास नव्हे, परंतु याच्याबरोबर एकांताचं सेवन करत नियमकर्मात आपली शक्ती समजून अथवा समर्पणाबरोबरच सतत प्रयत्नशील राहणं अपरिहार्य आहे. प्राप्तीबरोबरच संपूर्ण कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय. जो मोक्षाचा पर्याय आहे हीच संन्यासाची पराकाष्ठा आहे. अतः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील संन्यास योग नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत् परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड़गड़ानंदकृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत् परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड़गड़ानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील संन्यास योग नावाचा